जसं ताई आमच्या म्हणायच्या की त्या शंकराच्या मंदिरामध्ये मलाही जायचं आहे, तुलाही जायचं आहे, सगळ्यांनाच जायचं आहे. फरक एवढाच आहे की मी जाऊन आलेली आहे एकदा.
असं नेहमी म्हणतात की एका शिक्षकापेक्षा त्याचा विद्यार्थी हा पुढे गेलेला त्या शिक्षकाला अतिशय जास्त आवडतो.
खरं
तेच त्याचं खरं बक्षीस असतं. हॅलो अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू अँड इमोशनल इयर्स विथ प्रतीक. दिस इज अनदर एपिसोड आणि आज आपल्यासोबत आहेत नंदिनीताई बेडेकर, ज्या शास्त्रीय संगीतातला एक उज्ज्वल तारा, अतिशय नावाजलेलं नाव, आणि ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जयपूर अंत्रोली घराण्याला भूषवलेलं आहे. सो आपलं खूप खूप स्वागत नंदिनीताई.
धन्यवाद.
सो नंदिनीताई, सगळ्यात आधी ज्या वेळेला आपण संगीत हा शब्द ऐकतो त्यावेळेला संगीत म्हणजे एक भावनांची अभिव्यक्ती. या पद्धतीने मी त्या गोष्टीकडे बघतो कारण भावनिक विश्वाशी आणि भावनिक बुद्धिमत्तेशी माझा संबंध हा जास्तीत जास्त राहिला. आणि संगीतासोबत सुद्धा लहानपणापासून ते कानावरती पडत गेलं. परिवारामध्ये अजून लोक आहेत जे संगीतामध्ये आहेत, संगीतामध्ये रुळलेत. तर भावनेची अभिव्यक्ती आणि संगीत ह्या गोष्टी या परस्पर पूरक आहेत असं मला वाटतं. आणि जोपर्यंत ती भावनेची उत्कटता त्या संगीतात नसते तोपर्यंत तो सूर खुलत नाही असे जवळपास प्रत्येक गुरु म्हणतात. आपला अनुभव काय याबद्दल?
माझाही तोच अनुभव आहे. आणि माझ्या गुरु गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं तर त्यामध्ये इतका अभ्यास आहे आणि त्याचा त्यांनी इतका अभ्यास केला आहे. त्यांनी रससिद्धांताचा अभ्यास केला आणि साहित्यशास्त्र, नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र यामध्ये त्या त्या लोकांनी आपल्या साहित्याला किंवा काव्य म्हणजे काय किंवा काव्याचा आत्मा काय, काव्यामधून अभिव्यक्ती कशी होते, नाट्यामधून एखाद्या पात्राच्या तोंडी दिलेल्या वाक्यातून तीच वाक्य असून सुद्धा अभिव्यक्ती कशी होते, वेगवेगळे पात्र कसे अभिव्यक्ती करतात, आणि नृत्य, तर ह्या सगळ्या गोष्टीचा भाव, भावना आणि रस या गोष्टीचा ताईंनी, विषयाचा ताईंनी वर्षानुवर्ष अभ्यास केला. आणि मी अशी भाग्यवान आहे की मी ज्या वयात त्यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यांचा अभ्यासाचा तो एक पीक अवर होता, म्हणजे
अत्युच्च शिखर,
अत्युच्च शिखर होतं. म्हणजे ऑलरेडी त्यांनी मी जायच्या आधी बरीच वर्ष त्याचा अभ्यास केलाच होता, पण त्यांचं समाधान होत नव्हतं. मग ह्याला विचार, कारण संगीतामध्ये या गोष्टी, संगीत क्षेत्रामध्ये या गोष्टी सांगणारं त्यांच्याकडे कोणी नव्हतं, त्यामुळे त्यांनी रस समजून सांगणार कोण आहे का ह्याचा तपास करून त्यांनी श्रीरंग संगोराम म्हणून खूप मोठे प्राध्यापक होते, तर त्यांच्याकडून त्यांनी रस सिद्धांत शिकून घेतला. म्हणजे ऑलरेडी त्यांनी वाचलेलं होतं ते परत त्यांनी त्यांच्याकडनं समजावून घेतलं की काय एक्झॅक्टली कोणाला काय म्हणायचं आहे. आणि मी त्यांच्याबरोबर सतत असल्यामुळे, घरीच राहत होते मी त्यांच्याकडे, त्यामुळे अभ्यासाची आमची पद्धत अशी होती की मी एका कुठच्याही एका पुस्तकातलं, ग्रंथातलं एक वाक्य मी त्यांना वाचून दाखवायची आणि त्या वाक्याचं त्या विवेचन दोन दोन तीन तीन तास करायच्या.
अरे बापरे.
आणि अक्षरशः असे डोळे बंद करून त्या एका वाक्याचा अर्थ, आणि ही अतिशयोक्ती नाही,
अरे
ही सत्य परिस्थिती आहे, त्या समजावून सांगायच्या की ह्यांना काय म्हणायचंय, ह्यांना काय म्हणायचंय. कारण शेवटी नुसतं वाक्याचा अर्थ समजणं आणि त्याच्या आत 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 जाऊन नेमकं त्यांना काय म्हणायचं असेल हे समजून स्वतः घेणं आणि ते माझ्याकडे मांडणं, मला असं वाटतं हा आमचा एक सुवर्णकाळ होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्येक कलेमधून भावाची अभिव्यक्ती झालीच पाहिजे आणि ती रससिद्धांत रसापर्यंत पोचलीच पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या गाण्यामध्ये बदल केला म्हणा किंवा तो बदल झाला म्हणा.
कारण ज्या वेळेला आपण आता गाणं सरस्वती किशोरीताईंबद्दल बोलला, आपल्या गुरु होत्या, आपल्याला अतिशय समृद्ध वारसा मिळालेला आहे. आपले वडील दाजी पणशीकर हे सुद्धा या सगळ्या साहित्य क्षेत्रासोबत आणि त्यासोबत अतिशय नावाजलेलं नाव, आणि आत्ताच त्यांचं मला वाटतं एक नवीन पुस्तक प्रसिद्ध झालंय,
आदिशक्तीचा धन्य उद्गार,
आदिशक्तीचा
गान सरस्वती किशोर यांनी.
करेक्ट. तेच मी तर ज्या वेळेला असल्या समृद्ध व्यक्तींमध्ये तुम्ही सुरुवातीपासून वावरत होता आणि 15व्या वर्षी, वयाच्या मला वाटतं 14व्या का 15व्या वर्षी त्यांनी तुम्हाला गुरु शिष्य परंपरेच्या अंतर्गत गान सरस्वती किशोरीताईंकडे तुम्हाला पाठवलं पूर्ण शिक्षण घेण्यासाठी, पुढचं शिक्षण. आणि जवळपास 30 ते 35 वर्ष किशोरीताईंचा तुम्हाला सहवास लाभला. तर ज्या वेळेला अगदी एक लहान, म्हणजे 15वं वर्ष हे काही फार असं समजण्यासारखं वय नसतं, त्यावेळेला आपण पौगंडावस्थेत असतो आणि किशोरावस्थेतनं त्या भावनामधनं आपण जात असतो.
बरोबर.
आणि त्यावेळेला एकच ध्येय घेऊन पुढे जाणं आणि एकाच गुरुची भक्ती करणं, त्यांची सेवा करणं आणि त्यातनं शिकणं, हे सुरुवातीला तुम्हाला कसं गेलं, कसं त्यावेळेला भावना कशा कशा होत गेल्या?
खरं सांगू का की माझं, मी ज्या घरात जन्माला आले, ज्या घराण्यात जन्माला आले त्याचा मला सार्थ अभिमान आहे, त्यांच्याकडे गुरुपरंपरा मुळापासूनच होती.
बरोबर.
माझे आजोबा, माझे पंजोबा, पंजोबा माझे वासुदेव शास्त्री पणशीकर, म्हणजे त्यावेळचे अत्यंत प्रकांड पंडित संस्कृतचे, ज्यांनी निर्णयसागरमध्ये 50 वर्षे एका ठिकाणी बसून प्रचंड संस्कृत ग्रंथांचं संपादन केलं,
एका अर्थाने तपस्या
केली, असे माझे पणजोबा. आणि माझे आजोबा विष्णुशास्त्री पणशीकर ते ज्योतिषीही होते आणि टेंबे स्वामींची त्यांनी तिथे राहून सेवा केली होती गुरुपरंपरेनुसार. आणि माझे वडील दाजीशास्त्री पणशीकर, त्यांनी श्रीपाद शास्त्री किंजवडेकरांकडे 9 वर्ष घरी राहून सेवा करून ज्ञान संपादन केलं होतं. त्याच्यामुळे ही परंपरा माझ्या घरामध्ये असल्यामुळे माझ्या वडिलांनी, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मला गाण्याची आवड आहे, तर तेव्हा काय होतं, मी टिटवाळ्याला राहत होते आणि गाण्याची आवड, पण कुठच्याही कार्यक्रमाला जायची सोय नव्हती किंवा तेवढी काय म्हण उपलब्धता नव्हती. कार्यक्रम वगैरे सगळे झाले तरी मुंबईत होत होते आणि आम्ही टिटवाळ्यामध्ये होतो, त्याच्यामुळे ते शक्यता नव्हती. पण रेडिओवर गाणं लागायचं. मला आठवतंय मी शाळेत जायच्या आधी साधारणपणे 10:30 रोजचा तो एक क्लासिकल शास्त्रीय संगीताचा एक 1/2 पाऊण तासाचा तो
कार्यक्रम
असायचा आणि मी ते ऐकायची, मला अजून आठवतंय. आणि एखादा तुकडा गुणगुणण्याचा प्रयत्न कर, मला काहीच त्याचं नॉलेज शून्य होतं, ज्ञान काही नव्हतं. आणि मला लक्षात आलं की मला हे आवडतंय आणि बाबांच्या हे लक्षात आलं माझ्या की तिला हे आवडतंय. मग त्यांनी असं ठरवलं की तुला जर गाणं शिकायचं असेल तर तुला मी एकाच व्यक्तीकडे पाठवीन. एकतर बाबांचे आणि ताईंचा परिचय होता, दोघेही एकमेकांना खूप मानत होते आणि नाट्यसंपदेमुळे, अर्थात प्रभाकर पणशीकरांमुळेच ही गोष्ट सहज शक्य झाली. तर त्यांनी मला सांगितलं की तुला जायचं असेल तर तुला मी किशोरीताईंकडेच पाठवणार आणि ते सुद्धा तुला तिथे राहून करावं लागेल आणि ती एक तारेवरची कसरत आहे. ताईंकडे राहणं ही काय सोपी गोष्ट नाही. आणि फक्त त्यांनी मला एक सांगितलं होतं की गाणं सगळेच शिकतात, नावं पण सगळ्यांचीच होतात, नावं होतात मग ती विरून जातात, मग म्हणजे हा सगळा लौकिक भाग आहे, हे मला त्यांनी 15 वर्षाच्या काळामध्येच सांगितलं होतं. तुला काहीतरी एक अलौकिकत्व गाठायचं असेल तर तुला संधी जर मिळाली तर तू फक्त गुरुची सेवा कर, कारण ही संधी सर्वसामान्यपणे कोणालाही मिळत नाही. मिळाली तर ती तो करू शकत नाही, केली तर तो टिकू शकत नाही. त्याच्यामुळे तुला जर सेवा करायची संधी मिळाली तर तू कर. आणि गाणं शिकण्यासाठीच तू जाणार आहेस, पण गाणं येतंय की नाही, त्या शिकवतायत की नाही, तुला किती येत आहे, वर्षभरात तुला किती त्यांनी शिकवलं, हा सगळा दुय्यम विषय आहे, भाग आहे. पण तुला जर त्यांची कृपा संपादन करता आली तर तू आयुष्यामध्ये समाधानी, सुखी आणि तुला जे पाहिजे ते मिळेल असं त्यांना वाटत होत. तोपर्यंत मला तर काही अक्कलच नव्हती. आत्ताच्या काळात जर हा विचार कोणी वडिलांनी कोणाला सांगितला तर ते हसण्यावारी नेतील, पण मला विचाराल तर मी खूप समाधानी आहे. कारण मला ताईंचा जो सहवास मिळाला तो माझ्या आयुष्यातला, आणि मी माझ्या आयुष्यातल्या अर्ध्याहून जास्त काळ त्यांच्यावर बरोबरच राहिले आहे. हो, तर ते चालत्या बोलत्या ज्ञानाबरोबरच मी राहत होते असं मी समजते स्वतःला. एका सरस्वती समोर मी गायला बसत होते, मग मी रससिद्धांताचा अभ्यास करत होते. मला मी घरी जात नव्हते, मला मैत्रीण नाही, मित्र नाही, किंवा कुठेतरी बाहेर जायचं आहे, किंवा बाहेरचं काही जगच नव्हतं मला. तर मला असं वाटतं की हा एक माझ्या आयुष्यातला, माझ्या वडिलांनी मला संधी दिली की हे नवीन आयुष्य तू अनुभवावं की काय आहे. हे सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या वाटायला येतं असं नाही, त्यामुळे त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला.
ज्या वेळेला हे लक्षात आलं तुमच्या की तुमच्या वडिलांनी किशोरीताईंकडे तुम्हाला सोपवलंय एका अर्थाने, की पूर्णपणे शिक्षण आणि रससिद्धांत वगैरे शिकणं त्याच्यामधनं हे भाग आले, पण ज्या वेळेला सुरुवातीला मी असं बघितलंय, खास करून गुरु शिष्य परंपरेतनं जी लोकं आली आहेत अशा काही लोकांचा माझा परिचय झाला, आणि त्यातनं मला एक लक्षात आलं की सुरुवातीची काही वर्ष त्यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी, आपल्या गुरुसोबत जुळवून घेण्यासाठी, त्यांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्यासाठी काही काही लोकांना आतनं अडचणी येतात. म्हणजे त्या अडचणी ते बोलून दाखवत नाहीत, पण आतमध्ये भावना कल्लोळ हा नेहमी होत असतो. आणि त्याच वेळेला असले गुरु हे एक अतिशय परखड निरीक्षण त्यांचं करत असतात, की म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की अगदी म्हणजे बारकाईने प्रत्येक गोष्ट हेरणं, आणि एक छोटीशी जरी चूक तिथे झाली तरी ते त्यावेळेला त्याच्यावरती अतिशय कठोर भाषेत बोल,
कठोर कठोर.
आणि एक 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष ही पौगंडावस्थेतली ज्या वेळेला आपल्या भावना असतात त्यावेळेला विद्रोही भावना येणं हे खूप साहजिक असतं मनात, तर अशा वेळेला अशा भावनांसोबत तुम्ही कसं जुळवून घेतलं?
नाही, काय झालं माहिती का, मुळात अशी भावना मला कधी आली नाही खरं आणि स्पष्ट सांगते. याचं कारण होतं असं की पूर्ण शरणागती.
अच्छा.
हे वडिलांनी सपशेल शरणागती, भविष्यामध्ये माझं काय होईल याचा विचारच करायचा नाही, पूर्ण शरणागती. म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं, हे वडिलांचे शब्द आहेत, ऊठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, आणि त्यांच्याकडे मान वर करून बघायचं सुद्धा नाही, हुंकार काढायचा नाही, हे त्यांचे शब्द होते. मी तशीच्या तशी वागले, त्याच्यामुळे मनात माझ्या दुसरे विचार कधी आले नाही.
अच्छा, टीनेजर्सला पौगंडावस्थेत किंवा किशोरावस्थेत असणाऱ्या मुलांना हे जर सांगितलं तर हे खरंच वाटणार नाही.
पण ही खरी गोष्ट आहे, हे सत्य आहे, कारण ताईंसमोर बोलण्याचा काही संबंधच नव्हता. एकतर ताई होत्या माझ्यासाठी, त्या आहेत, आजही मी त्यांची परवानगी घेते किंवा आजही मी त्यांच्याशी संवाद साधते, त्या माझ्याबरोबर आहेत. इतक्या वर्षांचा सहवास आहे, तुम्ही तो टाळूच शकत नाही. पण त्यावेळेला काय झालं, एकतर मी त्या कुटुंबात गेले, मग त्यांची दोन मुलं, दोन सुना, निहारदादा, बिभासदादा, भारतीताई, विवेनताई, आणि कधी कधी माई असायच्या घरामध्ये, म्हणजे गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, आणि ताईंचे पती म्हणजे ज्यांना आम्ही बाबा म्हणतो, रवी काका, ते घरात असायचे, आणि मी सगळ्यात लहान. त्याच्यामुळे मला त्या सगळ्यांनी, ताईंनी तर सांभाळून घेतलं, हा एक विषय वेगळाच आहे, पण ह्या कुटुंबाने मला इतकं सांभाळून घेतलं, त्यांच्यामध्ये सामावून घेतलं, की आजही माझा ह्या सगळ्या दोन्ही कुटुंबांची, म्हणजे निहार दादाची फॅमिली आणि विवासदाची फॅमिलीशी माझा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे ताई असण्याचा किंवा नसण्याचा इथे संबंधच नाही, कारण मी घरातली आहे त्यांच्या, त्यांच्या सुखदुःखामध्ये माझा सहभाग आहे, माझ्या सुखदुःखामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांनी मला एक लहान बहिणीसारखं म्हणजे अक्षरशः इतकी माझी मस्करी करा हे करा, आपण घरात कसं राहतो तसे मी त्यांच्या घरात राहत होते. मला कधी परक वाटलं नाही आणि आजही मी दोघांकडे गेले की मला परक वाटत नाही, मी माझ्या घरी गेले अशीच त्यांच्या घरी जात असते आणि ते माझ्याकडे येत असतात.
अरे वा छान.
ताईंचा स्वभाव अत्यंत कडक संतापी होताच, म्हणजे त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा घाबरणं, मग ते तुम्ही म्हणताय तसं जुळवून घेणं, पण माझे वडील पण प्रचंड संतापी.
अच्छा.
मग माझे वडील जमदग्नीचा अवतार नुसता.
अरे बापरे.
आणि आजही आम्ही आमच्या वडिलांसमोर एकही शब्द बोलू शकत नाही, एकही शब्द. आणि आताच्या पिढीला असं वाटतं, स्पष्टच बोलायचं तर, की आपल्या आई वडिलांचं ऐकणं म्हणजे थोडस का ऐकायचं, आमची मत आहेत वगैरे वगैरे सगळं मान्य आहे मला, म्हणजे आताच सगळंच बदललंय आता. पण आई वडील जेव्हा काही गोष्ट सांगतात, गुरु आपण बाजूला ठेवू, आई वडील जेव्हा काही गोष्ट सांगतात तेव्हा त्यांचा लहानपणापासूनचा आतापर्यंतचा जो अनुभवाच्या बळावर तुम्हाला काहीतरी सांगत असतात. आत्ताच त्यांचा जन्म झालेला नाही तुम्हाला काहीतरी शहाणपणा शिकवायला.
बरोबर.
त्याच्यामुळे त्यांना आत्ताचं काही माहीत नसेल पण त्यांचा अनुभव सुद्धा फार महत्वाचा असतो. तुम्हाला पुढे जाऊन तो अनुभव येणार असतो तो ते आधीच सांगतात. जसं ताई आमच्या म्हणायच्या की त्या शंकराच्या मंदिरामध्ये मलाही जायचंय, तुलाही जायचंय, सगळ्यांनाच जायचंय, फरक एवढाच आहे की मी जाऊन आलेली आहे एकदा. त्यामुळे त्या रस्त्यावरचे खात खळगे जे आहेत, खड्डा आहे कुठेतरी, हे आहे ते आहे, ते मी अनुभवलंय. म्हणून मी तुला सांगते की नंदिनी, एक सात पावलं झाल्यानंतर थोडीशे या बाजूनी जा. तू जर असं म्हणालीस की माझं मी बघून घेईन, मग पड खड्ड्यामध्ये. इतकं ते सरळ सोपं लॉजिक आहे.
अरे वा. म्हणजे थोडक्यात त्या त्या एका मार्गदर्शनाला तुम्ही कधीही वस्तुनिष्ठपणे न बघता सरळ आहे तसं स्वीकार
आहे तसं स्वीकारायचं आहे तसं. मी ताईंना या 35 वर्षामध्ये एकदाही नाही असं म्हटलेलं नाही.
वाह.
एकदा पण नाही.
ह्यालाच खरी भावनिक बुद्धिमत्ता आपण बोलतो.
आता ते मला माहित नाही,
हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे सगळ्या साहित्यिकांचा सगळ्या लोकांचा सहवास तुम्हाला मिळत गेला, तुम्ही ताईंसोबत स्टेजवरती होता, तुम्ही गायनामध्ये त्यांच्या सोबत होता, तर ज्या वेळेला व्यासपीठावरती असता त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीचा काही काळ असा दडपण येत होत का?
भरपूर.
म्हणजे ताईंसोबत तुम्ही गाताय, त्यांची सोबत तुम्ही करताय, तिथे चुकून काही उलट झालं तर कसं होणार? मग त्या दडपणाला तुम्ही कसं?
नाही, दडपण भरपूर होत सुरुवातीच्या काळात, मी अजिबात अमान्य करणार नाही. एकतर माझं काय होतं, मी शून्यापासून सुरुवात केली ताईंकडे गाणं शिकायला. मी कुठून शिकून आले नव्हते. माझ्यात आणि बाकीच्या शिष्यांमध्ये हा फरक होता की ते लोक तयार होते.
अच्छा.
आणि मी शून्य, म्हणजे सारे गम ताईंनी शिकवलंय मला.
अच्छा अच्छा.
त्यामुळे मला तयार व्हायला भरपूर काळ गेला. आणि शिवाय मी त्यांच्या घरी राहत होते. म्हणजे काय व्हायचं की जे गायचंय ते त्यांच्या समोर गायचं. भीती तर आहेच, त्यांची भीती तर होतीच होती, मी नाही म्हणणार नाही काही वर्षांनी ती कमी झाली, पण भीती होतीच. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हळू एक काय म्हणतात त्याला, गाण्याची ग्रोथही होतच गेली. कारण मी सकाळ संध्याकाळ बसत होते. पण सांगण्याचा मुद्दा असा की जर आपण कसं करतो, आपल्या घरी राहतो आणि गुरुकडे जातो, तर काय होतं, सकाळी बाबा त्यांनी शिकवलंय आपण आपलं आपलं घरी संध्याकाळी प्रॅक्टिस करूया, तिथे बघणारं कोण नसतं, ऐकणारं कोण नसतं, मग आपण असं केलं तसं केलं ते नाही. सकाळी पण तिथेच बसायचं, संध्याकाळी पण तिथेच बसायचं, त्यांच्या समोरच बसायचं. तर हा थोडासा मला हे झाला की त्रास झाला की थोडं मी त्यांच्या अपरोक्ष काही प्रॅक्टिस करूच शकले नाही, सगळं त्यांच्या समोरच करायला लागलं.
जे काही उणीवा होत्या
हा त्या सगळ्या
त्यांच्या
सगळं, म्हणजे माझा आवाज त्यांना जसा पाहिजे तसा करण्यासाठी पहिली 2 वर्ष फक्त त्याच्यावरच गेली. माझा आवाज खूप बेस आहे माझ्या आवाजाला, आणि त्यांचा आवाज खूप शार्प.
करेक्ट.
त्याच्यामुळे त्याला शार्पनेस आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली ताईंनी.
अच्छा.
म्हणजे रोज बसायचं, रोज सकाळी मी मला वाटतं 8 वाजता रोज बसायची, सगळे घरातले उठल्यानंतरच बसणार म्हणून. तर पहिल्या आवाजावरतीच माझ्या घाला असायचा. हे काय आवाज आहे? बंडल आवाज आहे, अत्यंत बंडल आवाज. म्हणजे इथूनच सुरुवात असायची.
बापरे.
आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट माई म्हणायची आहे, बघ नंदिनी, कोणाचंही ऐकू नकोस, तुझा आवाज बदलू नकोस. म्हणजे तुझा आवाज अत्यंत सुंदर आहे, तो बदलायचा नाही, असं माई म्हणायचा. आणि ताई बसल्या की एकदम विरुद्ध. म्हणजे त्यांचं म्हणणं की तुझा आवाज इतका बेस आहे, तू पहिले बेस जास्त नकोय आपल्याला. माझा आवाज काळी 4 मध्ये ऋषभाच्या वर जात नव्हता. ती मी मुलगी काळी 5 मध्ये पंचमाच्या वर गात होती. हे सगळं ताईंनी कष्ट करून घेतलं माझ्याकडे. म्हणजे हे बोलून जे रोज बोलायच्या मला त्या, आणि ताई बोलायच्या तेव्हा कोणी ऐकू शकणार नाही एवढं त्या बोलायच्या. अशा पद्धतीने बोलायच्या की तुम्ही एक ताईंसमोर रडू शकत नाही. तर त्या काय म्हणायच्या, रडतेस कशाला, झालंय काय रडायला, मी जिवंत आहे अजून. जे काय रडायचं ते मी गेल्यावर रडायचं, आत्ता काही करायचं नाही. रडू येतं कसं तुम्हाला मी जिवंत असताना? आता असं म्हटल्यानंतर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. खाली मान घातले ना, असं आसू, म्हणजे अश्रू जरी असे खाली पडलेले दिसले तरी त्याला संताप यायचा.
तापट स्वभाव,
प्रचंड तापट तर
होत्याच,
ते जगमान्य आहे म्हणजे. पण त्या किती प्रेमळ होत्या.
बरोबर.
हे त्यांच्या सहवासात राहणाऱ्या प्रत्येकाला अनुभव आलेला आहे, फक्त मीच नाही. जे काही जे कोणी त्यांच्या सहवासात राहिले त्यांना त्यांच्या प्रेमळपणाचा पण तितकाच अनुभव आलेला आहे. पण ती थोडी माणसं आहेत, त्यांच्या जवळ जायलाच कोणी दजावत नव्हतं. तर माझा आवाजावरती पहिली 2 वर्ष गेली. त्याच्यानंतर ऍक्च्युअली मी थोडं थोडं गाणं शिकायला लागले. माझ्याबरोबर बाकीचे सिनियर स्टुडंट रोज सकाळ संध्याकाळ बसायचे, त्यांच्याबरोबर मी नुसती बसून राहायची. आणि ऐकण्याचा संस्कार माझ्यावरती खूप झाला. घरी राहिले मी तेव्हा मी सकाळ संध्याकाळ गाणं ऐकत होते. आणि ताईंचं गाणं ऐकत होते मी. कॅन यू इमॅजिन,
ताईंच्या भैरवी या इतक्या सुंदर होत्या की मला आजही त्या अगदी तशाच्या तशा कानावरती माझ्या रुजलेल्या आहेत. सजल ध मला बोल आता नेमके आठवत नाही.
बाबुल मोरा
तर अतिशय सुंदर ऐकलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही असला तापट स्वभाव ज्या वेळेला सांगता, त्यावेळेला ही एकच व्यक्ती होती याच्यावरती विश्वासच बसत नाही.
नाही, त्या काय आहे की त्या म्युझिक रूम मध्ये वेगळं व्यक्तिमत्व असायचं, त्या बाहेर आलं की वेगळं असायचं. एक सेकंदात त्या बदलायच्या.
अच्छा.
म्हणजे समजा मला त्यांनी खूप रागवलं आहेत, ओरडल्या, माझा चेहरा असा झालेला आहे, बाहेर आले, ए नंदिनी चला आता पटापटा आपण जेवायला बसूया, चल चल लवकर लवकर. म्हणजे सूरच बदललेला असायचा. म्हणजे आपण असं चेहरे पाडून बसलोय की काय केलंय ते त्यांचं लगेच बदलायचं. कारण तिथलं तिथे, बाकीचं बाहेरच्या काही संबंधच नाही. गाताना तुला हे करता आलं पाहिजे.
बरोबर.
बाकी तू घरामध्ये राहतेस तिथे चेहरे पाडून बसायची गरजच नाही.
म्हणजे ते बोलणं ते फक्त त्या
तेवढ्यापुरतं, फक्त तेवढ्या.
आणि ते सुद्धा तुम्हाला ध्येय वेळ बनवण्यासाठी
अक्षरशः. म्हणजे मी नेहमी ताईंना म्हणायची की तुम्ही म्हणूनच मी हे केलं, नाही तर मी केव्हा सोडून पळून गेले असते.
म्हणजे सतत प्रेरणा त्याच्यामधून तुम्हाला मिळते.
झालंय काय तुम्हाला, काय धाड भरली, मी आहे, मी जिवंत आहे, मी करून घेणार आहे.
अरे वा. म्हणजे तेवढंच त्यांचं काय म्हणू, त्या गोष्टीसाठी तेवढाच त्यांचा आग्रह,
प्रचंड आग्रह. एक एक तुकड्यासाठी, एक एक सुरासाठी. आय रिपीट दिस, एक एक सूर म्हणजे नाही, ते थोडा कमी कर. बरं, सूर कमी कर म्हणजे तुम्ही काय मोजमाप आहे त्याचं कसं करणार? मुळात एक सूर लागलेला आपल्याला कमी किंवा जास्त करता आला पाहिजे, तर त्याचा पॉइंट समजेल ना.
बरोबर.
मग त्या काय म्हणायच्या, बेसूर गायलीस तरी चालेल पण स्टेडी लाव. स्टेडी सूर लावता आला की तो कमी करता येईल आणि जास्त करता येईल. असं 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 व्हायब्रेशन आणि हे दिलं तर कसं कमी कर जास्त करता येईल. म्हणजे आधी ते स्टेडी सूर लावायचा, मग झाल्यानंतर ते जरा जास्त लागतोय तो जरा कमी कर, हा थोडा अजून कमी कर, माझा ऐक मी काय म्हणते, माझा माझा सूर ऐकतेस की नाही तू, लक्ष कुठं आहे तुझं.
मग या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही जसल्या हळूहळू खडत गेल्या, तर जसं मी आत्ता बोललो की तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही व्यासपीठावरती त्यांच्यासोबत गेला त्यावेळेला दडपण असणं हे अगदी स्वाभाविक आहे. मग त्या गोष्टींमधनं एखादा असा भावनिक क्षण तुम्हाला आठवतो का जिथे तुम्हाला अतिशय कठीण झालं होतं त्या वेळेला त्या भावनांचा उद्रेक थांबवणं? तर ते कदाचित त्या भाव गोष्टींचं दडपण असेल, किंवा आपण खूप चांगलं गायलोय त्याचा आनंद असेल, किंवा आज पाहिजे तसं आलं नाही त्यातनं येणारं नैराश्य असेल.
नैराश्य, हा नैराश्य मला एका ठिकाणी आलं होतं, मला एक्झॅक्टली आता तो प्रोग्राम नाही आठवत, नक्कीच आलं होतं. आणि प्रोग्राम झाल्यानंतर मी एकदम अशी काय म्हणतात त्याला
निराश झाला,
निराश होऊन बसले होते. ताईंचं बरोबर लक्ष असायचं, ताईंच्या नजरेतून काही कधी सुटलं नाही. झालं काय तुला? तर म्हटलं काय, मला आज काय गाता आलं नाही. ठीक आहे म्हणाले, एवढं काय त्याच्यामध्ये, एखाद दिवशी असं होऊ शकतं. पण त्याच ताई आम्ही गेलो होतो लंडनला गेलो होतो का दुबईला गेलो होतो एक्झॅक्टली मला आठवत नाही, या दोन पैकी एक ठिकाणी मी एकटीच होते ताईंबरोबर. आणि दुबईला मला वाटतं मी अमलनार ताईंनी गायला होता, त्याच्यानंतर जरा राग आठवत नाही. तर युजली काय व्हायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा कधी हॉटेलमध्ये राहिलो की ताई उठायच्या आधी मी चहा मागवून ठेवायची आणि मी ताईंची वाट बघायची. तर मी अशी उभी होते आणि कुठेतरी माझीच तंद्री लागली होती, बघत होती. त्या आल्या आणि त्यांनी मला मागून मिठी मारली.
अच्छा.
आणि मला कळेच ना हे काय म्हणून, कारण मी कधीही ताईंना स्पर्श नाही करायची.
अच्छा.
मी ताईंच्या इतकी वर्ष होते, जवळ होते आणि रोज जात होते, रोज त्यांना भेटत होते, आम्ही रोज गायला बसत होतो, पण मी त्यांना स्वतः कधीही स्पर्श केला नाही, कारण ती मी मर्यादा मला घातली होती. कारण हा चला नाही, त्या गुरु आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाणं सरस्वती आहेत त्या, आपल्या ओळखीच्या आहेत आणि आपण खूप त्यांच्या जवळ आहोत, म्हणून जला जला नाही. तर मी कधी स्पर्श नाही केला त्यांना. आणि मला कसंच असं झालं ना एकदम की ताईंनी मिठी मारणं म्हणजे मला सुद्धा मागून असं. तर मग आणि मग असं करून त्यांनी मला इथे माझं हे चुंबन घेतलं आणि मला कळे ना काय झालं म्हणून. मग मला म्हणायला नंदिनी खूप छान गायलीस, बाप रे. आणि मला असं झालं की मी आता काय करू, म्हणजे ताईंकडनं असं येणं, तर त्या रोज म्हणायचा की एखादा तुकडा आमच्यापैकी कोणीही किती सुंदर गायला की लगेच त्या दाद देत होत्या. त्यांनी कधी हा हा सुंदर, वा वा छान, किती छान सूर लागला, हे त्यांचं यायचंच यायचं. पण त्या दिवशी मात्र मला मी खूप हलून गेले होते की ताईंकडनं मला हे आलं आणि मग मला रडायला आलं एकदम.
ताई क्षण होत
हे लावणारा क्षण माझ्यासाठी मी कधीच तो विसरला नाही. मला वाटतं मी आत्ताच पहिल्यांदाच तुमच्याकडे हे बोलत असेल, फार मी बोलले पण नाही.
अरे वा.
कारण ह्या खूप नाही, कारण मला स्वतःची स्तुती करायला फार आवडत नाही, किंवा मी माझी स्तुती दुसऱ्याकडनं पण फार कमी घेते. त्यामुळे तो एक क्षण, म्हणजे हा एक क्षण असा होता की मला स्वतःला नैराश्य आलं होतं, तेव्हा त्या म्हणाल्या असं काही नसतं, चल म्हणून त्या आणि असं असं धुडकावून लावायचा. ते काय
असं काही झालंच नाही,
हा म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये होतं एखाद दिवशी. आणि हे दुसरं म्हणजे की त्यांनी मला स्वतःहून असं म्हणणं की मी, आणि मग तेव्हा त्या म्हणाल्या की नंदिनी तुझ्या आवाजामध्ये दर्द आहे, तुझ्या सुरामध्ये काहीतरी असं आहे की जे हृदयाला भिडत, तेव्हा स्वतःला कमी लेखू नकोस, असं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या.
कुठलाही न्यूनगंड किंवा कुठलाही अहंकार बाळगायचा
नाही असं
हे
त्यांचं थोडस ते काम माझ्यावरती चालू होत की कमी नाही लिखायचं, स्वतःला कमी नाही लिखायचं असं.
अरे वा, छान. कारण ह्या भावना अगदी साहजिक असतात त्यावेळेला आपण एखाद्या मोठ्या
कलेमध्ये अतिशय प्रवीण असलेल्या माणसाशी,
आणि म्हणजे कलेचं विद्यापीठच म्हणावं लागेल,
विद्यापीठच,
आणि त्यांच्या समोर करताना हे दडपण येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्याकडनं तशी दाद मिळणं म्हणजे आयुष्यातला सगळ्यात
मोठा क्षण होता. मोठा क्षण.
आणि त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही स्वतः गायला सुरुवात केली, स्वतः तुम्ही व्यासपीठावरती स्वतःचे शोज वगैरे होत होते, त्यावेळेला पहिला ज्या वेळेला असा शो झाला त्यावेळेला काय भावना होती
माझी?
ज्या वेळेला तुम्ही त्यांना सोबत न करता स्वतः गात होत,
मला ऍक्च्युली हे होत की काय म्हणतात त्याला, कुतूहल होत.
अच्छा.
हा, की काय होत आहे माझं. एकतर परफॉर्मन्स कार्यक्रम जे वारंवार करतात त्यांना त्या व्यासपीठाची सवय असते, ताईंच्या मागे बसणं आणि स्वतः गाणं, स्वतः 1.5 तास 2 तास गाणं हा फार वेगळा मुद्दा आहे. ताईंच्या मागे जेव्हा आपण बसतो तेव्हा तो विचार एकतर आपण पुढे नेतो किंवा आपला विचार त्या पुढे नेतात, असं ते गिव्ह अँड टेक असतं. त्यांनी एक तुकडा गायला, मग मी तुकडा गायला, मग त्यांनी एक तुकडा गायला, मग मी तुकडा गायला, हे पूरक एकमेकांना पूरक असं ते जात असतं.
बरोबर.
विचारच मी करायचा आणि मी गायचं ही एक वेगळी गोष्ट झाली. आपल्याला आयता विचार मिळतो आणि आपण क्रिएट करतो ही फार वेगळी गोष्ट झाली. हे आयतं असतं ना.
बरोबर.
मी आता इतकी वर्ष ताईंना समोर बसून ऐकते तर तुम्हाला आयते विचार मिळतात एका अत्यंत प्रतिभावंत अशा व्यक्तिमत्वाकडून, जी व्यक्ती आज गायलेलं उद्या गात नाही. आजचा यमन वेगळा, उद्याचा वेगळा, परवाचा वेगळा, असे हजार यमन वेगळे त्या गाऊ शकतात आणि ते आम्ही ऐकलेत. आम्ही ऐकलेत ते. तुम्ही किती घेणार या दोन्ही घरांनी, हे किती केलं तरी शेवटी वरचढ राहणार, तो समुद्र आहे शेवटी. तुम्ही एक एवढसा चंबू आणणार आणि म्हणणार आमच्याकडे यमन आहे, तो यमन तिकडे तेवढा पडलेला आहे. मी यमन गाते केवढा, हा मी काय म्हणते हा यमन आहे म्हणून. हा यमन नाहीच आहे, हा यमनाचा एक एवढासा अंश आहे. यमन खरा समुद्र आहे आणि तो ताईंचा, म्हणजे तुम्ही किती घ्या त्यांच्याकडे यमन शिल्लक आहे अजून, अशी ताईंची प्रतिभा आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तीसमोर मी वर्षानुवर्ष बसून ऐकती आहे, पण शेवटी ते विचार त्यांचे येत आहेत. त्यांनी निर्मिती कशी करायची शिकवलेली आहे, अक्षरशः प्रॅक्टिकली निर्मिती कशी करायची हे त्यांनी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे हाऊ टू क्रिएट.
बरोबर.
त्याप्रमाणे मी करते, मी गाणार आहे मला माहिती आहे, पण तरीही एक दडपण, भीती आणि कसं होईल काय होईल याचं प्रचंड दडपण मला होतं.
सृजनाची निर्मिती ज्या वेळेला स्वतःहून आपण करायला घेतो
करायला
त्यावेळेस ते दडपण असतं असं तुमचं म्हणणं
हो. आणि मी खरी उतरायला पाहिजे, मी कोणाची शिष्य आहे,
त्यांचं नाव मला राखता आलं पाहिजे.
शेवटी लोक हे म्हणणारच आहेत ना की कोणाच्या शिष्य आहेत या, काय गातायत, त्यांचं नाव खराब होता कामा नाही याची जबाबदारी पण शिष्याचीच आहे ना.
बरोबर.
त्यांनी शिकवण्याचं काम केलं, मी ते राखण्याचं तर काम करायला पाहिजे
नक्कीच. सो आता ज्या वेळेला तुम्ही एक आता तुमच्याकडे काही शिष्य आहेत किंवा ज्या वेळेला ह्या ही परंपरा गुरु शिष्यांची तुम्ही पुढे वाढवता, त्यावेळेला त्या शिष्यांमध्ये तुम्ही स्वतःला बघता का? जसं 15 वर्षाची असताना तुम्ही गाणं सरस्वती किशोरीताईंकडे गेलात, तसंच कुणी त्याच अपेक्षेने तुमच्याकडे आलंय, या पद्धतीने ते तुम्ही बघता का? आणि त्या पद्धतीने जर बघत असाल तर त्यांच्यात तुम्ही स्वतःला बघता का? आणि ज्या वेळेला तुम्ही त्या गुरुच्या गादीवरती आहात त्यावेळेला तुम्ही कुठली काळजी घेता की जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत एक भावनिक नातं तुमचं निर्माण?
पहिली गोष्ट म्हणजे काळ बदलला आहे.
नक्कीच.
त्याच्यामुळे आता हे होणं शक्य नाही आणि हे ऍक्सेप्ट करायला मला थोडा वेळ लागला.
अच्छा.
कारण 2017 नंतरच मी ऍक्च्युली शिकवायला लागले.
अच्छा.
शिकवत होते पण असं संध्याकाळी, ताईंकडे रोजच जात होते त्याच्यामुळे फक्त संध्याकाळी वेळ मिळायचा आणि ऑलमोस्ट ताईंकडे जास्त असल्यामुळे कधी कधी शिकवायला मिळायचं नाही मिळायचं. पण 2017 नंतर मी खऱ्या अर्थाने शिकवायला लागले. तेव्हा 2-3 वर्ष का माझ्याकडे जे शिष्य आले ते माझ्याकडे रोज येत होते. म्हणजे मी जशी ताईंकडे 11 वाजता आम्ही गायला बसायचो तसंच मी माझ्या घरी पण रोज 11 वाजता गायला बसते रोज. पण आता काय झालंय की आपण अपेक्षा करू शकत नाही की तुम्ही रोज बसा, तुम्ही रोज हे करा ते करा. आता तो काळ नाही राहिला
रोज रियाज करायचा किंवा रोज,
नाही वेळच नाहीये ना, वेळच नाहीये. कारण त्यांना बाकीची व्यवधान इतकी आहेत,
समाज माध्यमांचा प्रभाव असेल
भरपूर. आणि नाही, आणि समाज माध्यमांच्या प्रभावाशिवाय ऐवजी मी असं म्हणेन की त्यांना पैसे कमवायचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आणि ह्या फील्डमध्ये तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही ना की तू सगळं सोडून गाणं कर. कोण गॅरंटी देणार आहे की त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना उभं राहायचं आहे ना.
बरोबर.
त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या त्यांच्या गोष्टी करून त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच ते गाणं करणार.
म्हणजे पूर्ण वेळ गायकीकडे आता सहसा कोणी जाणार नाही तेवढं तुम्हाला दिसत
नाही. मला दिसत नाही. कारण खरंच आहे की त्यांनी तरी काय करावं ना की तुम्हाला, तुम्ही कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही.
मग हे जे बदललेलं स्वरूप आहे हे ज्या वेळेला तुम्ही बघताय त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की त्या काळात पूर्ण वेळ गायकीकडे तुम्ही एक म्हणजे व्यवसाय असेल किंवा अजून काही असेल पूर्ण वेळ तेच एक साधन तुम्ही घेतलं, पण आता मात्र तेवढंसं साधन पुरं होत नाही आणि त्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्या पायांवरती उभं राहण्यासाठी इतर गोष्टींसोबत संगीत करत
हो.
तर ज्या वेळेला तुम्ही ही ही अशी तफावत बघता
काय आहे की इतर गोष्टीं करून सुद्धा संगीत करून नावाजलेली लोक आहेत. त्याच्यामुळे एवढा जिनियस एवढा इंटेलिजंट आज समाजामध्ये आहे. म्हणजे शैक्षणिक शिक्षणामध्ये सुद्धा अत्युच्च पातळी गाठलेली माणसं, संगीतामध्ये सुद्धा अत्युच्च पातळी गाठलेली माणसं आहेत. एकच माणूस हे दोन्ही करू शकतो असं त्यांनी प्रूव्ह करून दिलं आहे. त्याच्यामुळे हे होऊ शकतं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे अलौकिकत्व या लोकांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टांमुळे त्यांना ते अलौकिकत्व मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जितके कष्ट घ्याल तेवढंच तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही असं माझं मत आहे. आणि आता गाण्याकडे बघण्याचा, गाणं ऐकण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे.
पण त्याप्रमाणे बाकीच्या गाण्यातही आणि नवीन कलाकारांमध्येही बदल खूप होत
चाललाय
आणि तो ते जे सतत होणारे बदल आहेत हे लोक आत्मसात सुद्धा चांगल्या
पद्धतीने
करता.
हो हो.
जसं आता आपण सवाई गंधर्व महोत्सव बघितला किंवा अजून दुसरे महोत्सव या वेळेला आपण बघतो तर सुरुवातीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये बरीच तफावत आहे.
बरीच तफावत.
आणि ते बदललेलं स्वरूप आता लोकांना आवडायला लागलेलं आहे. तर लोकांच्या ज्या वेळेला रुची अशा बदलत असतात त्याप्रमाणे तुम्हाला स्वतः
कलाकारांना
बदलावं लागतं. एखादा असा बदल जो खूप त्रासदायक गेला तुम्हाला?
नाही, मला बदल त्रासदायकच आहे हा. कारण मी
तुम्ही जितक्या सहजपणे बोलताय ते असं वाटतंय की आता हे करावंच लागेल.
नाही नाही, मला बिलकुल पसंत नाहीये. कारण ज्या संगीताचा पर्पज जो आहे तो कुठे आहे? आणि मी स्वतः माझी इतकी वर्ष ज्यांच्या बरोबर घालवली त्यांनी या पर्पज साठी या हेतूसाठी त्यांचा जीव अक्षरशः कणाकणाने झिजवलेला आहे. आणि जो मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलाय त्यांच्याबरोबर राहू. म्हणजे एकदा असं झालं की त्यांचा कार्यक्रम होता नांदेडला.
बर,
नांदेडवरून आम्ही औरंगाबादला येणार होतो, काहीतरी का औरंगाबाद वरून
नांदेडला,
म्हणजे मी आणि ताई आम्ही गाडीतनं येत होतो एअरपोर्टला औरंगाबादला. हा, औरंगाबादला एअरपोर्ट आहे ना.
हा, आता नांदेडलाही झालंय तसं,
आता झालंय, तेव्हा
त्यावेळेला नसेल.
तर आम्ही दोघी येत होतो आणि पुण्यामध्ये गानसरस्वती महोत्सव मोठा होतो.
हो,
जो माझा भाऊच करतो रघुनंदन पणशीकर.
अरे वा,
तो माझा सुलत
भाऊ, त्याला हजेरी लावली आहे.
हा, तर तो त्या महोत्सवात त्यांना सकाळी गायचं होतं.
अच्छा,
तो प्रोग्राम झाल्यानंतर मला वाटतं 2 महिन्यांनी. म्हणजे असं नाही की बाबा आता लगेच गायचंय. तर त्या असंच बसल्या बसल्या म्हणाल्या की काय बरं गाऊया आपण. तर मी म्हटलं आपण बहादुरी तोडीचाही गाऊया का, असं मी म्हटलं. तर त्या म्हणाल्या काय वेडी आहेस, बहादुरी तोडीमध्ये मला फ्रीडम वाटत नाही. आणि मी म्हटलं ताई अहो काय बोलताय तुम्ही, बहादुरी तोडी कोणाची ऐकावी तर किशोरीताईंची, असं इतकं तुम्ही त्या बहादुरी तोडीला सिद्ध केलेलं आहे. नाही नाही म्हणाल्या, फ्रीडम मला वाटत नाहीये, ही खरी गोष्ट आहे. आणि मी म्हटलं ताई असं करूया आपण, आपण गाऊन बघूया, 2 दिवस गाऊन बघू, मग नाही वाटलं तर मग नको गाऊया, असं मी म्हटलं. मग आम्ही 2-3 दिवस बहादुरी तोडी गायला आणि मग त्यांना असं म्हटलं की हा हा चालेल. तेव्हा त्यांनी तो बहादुरी तोडी आम्ही बरीच प्रॅक्टिस केल्यानंतर, साधना केल्यानंतर तो पुण्याला त्यांनी गायला.
अच्छा,
आणि मी म्हटलं ताई मागच्या वेळेला तुमच्याबद्दल असं असं लिहून आलं होतं तसं तसं. नाही ते ठीक आहे म्हणाल्या, पण बहादुरी तोडी अलौकिक झाला पाहिजे आणि लोकांनी डोळे बंद केले पाहिजेत. एकाही माणसाचे डोळे उघडे दिसता कामा नाहीत मला. आणि घरी जाताना फक्त बहादुरी तोडी घेऊन गेले पाहिजेत, मलाही विसरले पाहिजेत.
वा,
आता एवढी सिन्सिअरिटी आणि एवढं, आणि हे गाणं लोक अपेक्षा स्वतःबद्दलची अपेक्षा ह्या वयात, म्हणजे की आता त्यांना काही करायची गरज नाहीये खरं, म्हणजे त्या कसंही गायले आता
तर
लोक ऍक्सेप्ट करणारच आहेत. समजा 1 लाख त्यांनी 15 मिनिटं गायला तरी लोक म्हणणार अरे वा वा आज ताईंनी 15 मिनिटं गायल्या. काही लोक ऍक्सेप्ट करणार आहेत तरीही त्यांच्या एका रागाचा अभिव्यक्तीसाठी त्या इतका विचार करायचा. आणि मला असं वाटतं त्या किशोरी आमोणकर आहेत, त्यांना ते शोभतं वगैरे, किंवा त्यांना ते ठीक आहे, आपण कशाला हे करायचं. हे म्हणणं मला थोडस कुठेतरी
चुकीचं
पटत नाही, किंवा मला असं वाटतं प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपण पडू, आपलं नाव होणार नाही, आपल्याला लोक विचारणार नाही, आपण या सगळ्या गदारोळामध्ये उभं राहू शकणार नाही, काही हरकत नाही. पण मी प्रयत्नच केला नाही असं तरी निदान व्हायला नको. आणि मला स्वतःला वैयक्तिकरित्या ताईंची प्रामाणिक राहायला जास्त आवडेल असं वाटतं.
आजही तुमच्यामध्ये ती एक त्यांच्याबद्दलची असलेला तो त्यांच्यासोबतचा असलेला ऋणानुबंध हा जवळपास प्रत्येक वाक्यातनं प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे. आणि हे नक्कीच खरंच भूषणावह आहे. असं नेहमी म्हणतात की एका शिक्षकापेक्षा त्याचा विद्यार्थी हा पुढे गेलेला त्या शिक्षकाला अतिशय जास्त आवडतो,
खरं
तेच त्याचं खरं बक्षीस असतं. तर त्या गोष्टींना तुम्ही फॉलो करताना अतिशय स्पष्टपणाने हे दिसतंय, सुरुवातीचं दडपण ते आजपर्यंतचा प्रवास तुम्ही अतिशय सुंदरपणाने उलगडून दाखवलेला आहे. आता याच्या पुढे ज्या वेळेला तुम्ही सतत कार्यक्रमात असता किंवा काही ना काही असतं, काहीतरी अनपेक्षित घडतं आणि काही काही गोष्टी या आपल्या हातात
नसतात,
असल्या प्रसंगाच्या वेळेला वेगवेगळे पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण बघतो की कुणी अगदीच म्हणतं की शोज कॅन्सल करा, किंवा मी वेगवेगळ्या कलाकारांसोबत ज्या वेळेला बोललो त्यावेळेला त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी बघितलेल्या आहेत. तुमची ज्या वेळेला एखादी गोष्ट काहीतरी अडचण आली आहे एखाद्या गोष्टींमध्ये आणि त्याच्यामुळे काहीतरी आपण जसं ठरवलं तसं होऊ शकत नाही हे ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल ते कदाचित एखाद्या वेळेला साऊंड सिस्टीम बद्दल असेल किंवा एखाद्या वेळेला अजून काही असतील किंवा अजून एखाद्या काहीतरी अडचणी असतील ज्या वेळेला अशा काहीतरी अनिश्चितता तुमच्या समोर येतात त्यावेळेला तुम्ही समोरे कसे जाता त्या गोष्टीला?
काय आहे ना, मुळात मी फार खंबीर आहे.
बर,
मी खूप जास्त स्ट्रॉंग आहे.
बर,
म्हणजे असं मला वाटतं, आय डोंट नो, पण काही झालं तरी हा म्हणजे हा प्रसंग जाईल पुढचा येईल इतकं सोपं येते. यश आणि अपयश दोन्ही ज्यांना पचवता येतं तेच सुखी आणि समाधानी राहू शकतात.
तो आशावाद तुम्ही नेहमी ठेवता?
अगदी अगदी. मला
पण त्या क्षणाला ज्या वेळेला ती अनिश्चित
हा होतं ना, होतं होतं, नॅचरली एक नर्वसनेस येतो किंवा असं वाटतं की अरे हे काय झालं, हे असं नको व्हायला हवं होतं. हा, या गोष्टी मनामध्ये, माणूस आहे शेवटी, ते होणारच आहे, पण वेळ तर निभावून न्यायला पाहिजे ना. आता एके ठिकाणी एक प्रोग्राम होता, साऊंड सिस्टीम अगदी बंडल होती, पण गायचं मला पाहिजे, मला तर गायला तर पाहिजेच ना. तुम्ही साऊंड सिस्टीम वाल्याला बोलू शकत नाही, तो परगावचा आहे ना, तुम्ही ऑर्गनायझरला बोलू शकत, तुम्ही काहीच करू शकत नाही. आता हल्ली ते स्वतःचे माईक स्वतः घेऊन जातात, मग काहीतरी ते कानामध्ये लावतात. ही सगळी कलाकारांनी आता आपापली काय म्हणतात त्याला, त्यावेळेची निभावण्यासाठी हे सगळी उपाय, हा उपाय केलेत त्यांनी स्वतः. पूर्वी तर असं काही नव्हतं, पण हे यांना करावं लागतं, कारण साऊंड सिस्टीमचा भरोसा कोणी देऊ शकत नाही. पण मी मला जे पाहिजे ते गायले, लोकांना गाणं आवडलं हे माझ्यासाठी पूर्ण होतं. मला साऊंड सिस्टीम खराब आहे हे कळत होतं. तुम्ही काही करू शकत नाही, आणि जिथे आपण काही करू शकत नाही ना, अरे अरे आता काय करू, आता काय करू, हे म्हणण्यापेक्षा मला गाणं म्हणायचं आहे, तू तू म्हण,
त्याला जसं आहे
आहे तसं स्वीकारणं
आणि सामोरं जाणं,
सामोरं जाणं, याच्या व्यतिरिक्त दुसरं मी काही करू शकत.
वा छान, खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलत असताना.
मला एक गोष्ट आणखीन
हा नक्कीच नक्की
सांगायची आहे की ह्या सगळ्या प्रवासात मला ज्यांचा पाठिंबा होता ते एकतर माझे आई वडील, भाऊ बहीण आणि माझे मिस्टर नरेंद्र पेडेकर आणि माझा मुलगा, यांचा मुद्दाम मला उल्लेख करावा लागेल. कारण काय असतं की पर्टिक्युलरली नवरे हे बऱ्याच, आजही बऱ्याच घरांमध्ये घर सांभाळून तुला काय हवं ते कर असे म्हणणारी मेंटॅलिटी आजही आहे. पण माझ्या घरामध्ये माझ्या नवऱ्यांनी स्वतः सगळा भार उचलून मला ताईंकडे जाणं हा माझा फक्त गाणं शिकणं आणि येणं हा इतक्यापुरता मर्यादित नव्हता, म्हणून बोलतीये मी की आम्ही जेव्हा स्वरार्थ रमणी लिहित होतो तेव्हा सकाळ आणि संध्याकाळ मी थांबत होती आणि ताईंकडे मी सकाळी 7:30 पोचत होते.
बापरे,
घरातून मी 6:00 आधीच मी निघत होते, त्याच्या आधी मी घरातलं सगळं करत होते.
सगळं करून
मी 6:20 ची गाडी पकडत होते.
अरे बापरे.
आणि ताईकडे जाऊन घरी यायला मला 11:30 वाजायचे आणि परत सकाळी निघायचं. हे पुस्तक लिहित होते तेव्हा, पण ते बरीच वर्ष चाललं, कारण प्रोग्राम असला की हे बंद असायचं आणि प्रोग्राम नसलं की हे असायचं. पण बेडेकरांनी एका शब्दांनी इकडचा तिकडा मला कधी गिल्ट फील व्हावं, माझा मुलगा लहान होता ना, त्याला सांभाळण्याची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली, किंवा त्यांनी कधीही अशी तक्रार केली नाही की आई सारखी जाते आजीकडे.
समजूतदारपणा त्यांनी,
प्रचंड समजूतदारपणा आणि इतका पाठिंबा की मला कधी गिल्ट फील आलंच नाही.
किंवा आपण काहीतरी चुकतोय किंवा आपण कुठे कमी पडतोय,
मला
असला अपराध कधीच नव्हता.
गंधारच्या बाबतीत मात्र मला बऱ्याचदा असं आतून जाणवायचं, आई आहे शेवटी मी.
बरोबर.
तर ताईंकडनं निघताना मग ट्रेन मध्ये मला कधी कधी रडायला यायचं, कशाला खोटं बोलू, खरं ते सांगते की मी मुलाला सोडतीये म्हणून. पण मी दुसऱ्या बाजूनी असाही विचार करायची की मी कोणाच्या मैत्रिणीबरोबर फिरायला जात नाहीये, किंवा माझे काही मित्रमंडळ आहे, किंवा मी फंक्शनला गेली आहे, किंवा लग्नाला गेली आहे, असं मी काहीही करत नाहीये, तर मी एका चांगल्या हेतूसाठी माझं घर सोडते. आणि मी त्या एका हेतूसाठी घर सोडले की दुसऱ्या क्षणाला मी माझ्या घरात असायची. मला आजपर्यंत दुसरं आयुष्य नाहीये. त्यामुळे मीही ते
अशी तपस्या तुम्ही सुरू ठेवली.
नाही नाही, तपस्या वगैरे म्हणू नका.
तपस्या आहे.
नाही नाही, तपस्या नाही.
जगात त्याला तपस्याच म्हणावं लागेल.
तपस्या नाही, पण त्यांचा पाठिंबा होता म्हणून मी हे करू शकले. एक तर वडिलांचे संस्कार, आईचे संस्कार. आईचे मी अशासाठी म्हणेन की हे मुद्दामून तुम्हाला मी सांगते, तुमचं कारण मेंटल
इमोशनल
इमोशनलच्या हे आहे म्हणून सांगते, की आमची परिस्थिती अतिशय वाईट होती, म्हणजे वाईटच म्हणावं लागेल. पण मी त्या बाईला, माझ्या आईला जेव्हापासून बघते तेव्हापासून ते आजपर्यंत, आज परिस्थिती चांगली आहे, तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही एकही दिवस मी मावळलेलं बघितलेलं नाही. वा. आणि हे संस्कार माझ्या आईचे आम्हा तिन्ही भावंडांवर आहे, की परिस्थिती आमच्यावर मात करू शकत नाही. आम्ही कुठच्याही परिस्थितीत केवळ आणि केवळ आनंदी असतो. तिन्ही भावंड
अगदी दुर्दम्य इच्छाशक्ती,
दुर्दम्य इच्छाशक्ती. आम्ही अशा परिस्थितीतून आलेलो आहोत. पण आता हे मी सांगताना सुद्धा मला अगदी रडायला वगैरे बिलकुल येत नाहीये, कारण आम्ही आनंदी होतो. सकाळ संध्याकाळ आम्ही फक्त मऊ भात खात होतो, पण आम्ही आनंदी होतो. आनंद हा कशात मानायचा
हे आपल्यावरती आहे,
आपल्यावर आहे. छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे. तुम्ही आनंद शोधायला कुठे कुठे भटकता, काय उपयोग नाही त्याचा. कारण तो जो आनंद आहे ना, भटकण्याचा आनंद, म्हणजे भटकणं म्हणजे मला असं नाही म्हणायचं टूर वगैरे, आनंद शोधण्यासाठी तेवढ्या पुरता राहतो. परत तुम्ही आहात त्या परिस्थितीत येता. आम्ही घरामध्ये छोटे छोटे आनंद शोधतो.
अगदी, म्हणजे एखाद्या लहान मुलासोबत खेळणं आनंद.
माझ्या शेजारी, माझी शेजारच्यांची 2 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव आहे अन्विका. तिच्या बरोबरचा माझा वेळ हा माझ्यासाठी आत्ता स्वर्ग सुखाचा आनंद आहे.
नक्कीच.
आणि ती आणि मी, म्हणजे आम्ही वेड्यासारखे खेळत असतो. माझ्या घरातले प्रत्येक जण तिच्या बरोबर खेळत असतात आणि तिला आमच्याशिवाय करमत नाही. हा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे.
नक्कीच. सो भावनिक बुद्धिमत्ता याच गोष्टीला आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीवरती मात करण्याची आपली क्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती, सतत सगळ्यांचा पाठिंबा आणि त्याचं ज्ञान असून कृतज्ञता त्याबद्दल असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि छोट्या गोष्टीत खचून न जाता आहे त्या गोष्टीला सामोरं जाऊन त्या परिस्थितीवरती मात करणं, परिस्थिती कशी असली तरी त्याच्यावरती मार्ग काढणं, मार्गक्रमण सतत करत राहणं आणि नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून स्वतःला आनंदी ठेवणं, ह्या हा खूप मोठा मंत्र तुम्ही आमच्या दर्शकांना दिलात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आपली तपस्या अशीच चालू राहील, असंच आपण मार्गक्रमण करत राहाल आणि नवीन नवीन शिखरांपर्यंत आपण जात राहाल अशा शुभेच्छा देऊन हा शो आपण नक्कीच संपवू. आमच्या शोची एक छोटीशी प्रथा आहे. प्रत्येक पाहुणा जो इथे येतो त्याला मी एक मग देत असतो माझ्या स्वाक्षरीचा, आणि एक मग मी त्यांच्याकडनं त्यांच्या स्वाक्षरीचा घेत असतो.
बर.
सो कॅन वी हॅव द मग्स प्लीज. सगळ्यात आधी मी स्वाक्षरी करून आपल्याला मग देतो.
Thank you.
Thank you.